नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारतानं बंदी घातली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ECINET हे मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे. आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध 40 मोबाईल आणि वेबसाईट ॲपचा समावेश या एकाच ॲपमध्ये असेल. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेचा आज समारोप होत आहे. चित्रपट निर्मिती या विषयावर सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं. भारताचं सार दाखवणाऱ्या अद्वितीय प्रतिभांचा शोध वेव्ज परिषदेने घेतल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. या परिषदेत एका सत्राला ते संबोधित करत होते. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी राज्यातून 437 खेळाडू सहभागी होत आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.